नमस्कार मैडम, पराशर स्कूल स्टूडेंट बोलते हैं, पराशर बिल्डर बोल रहे हैं। हो मैडम, हाँ मैडम, काल मी कॉल केला तुम्हाला इव्हेंट साठी, आपण बोलणं झालं होतं, तुम्ही आज जाणार का इव्हेंटला व्हिजिट करायला? मी अभय बोलते मॅडम, काल बोलणं झालं होतं आपलं। हो बरं, मग तुम्ही इव्हेंटला जाऊ नाही शकत का मॅडम? आता आमचा जो इव्हेंट आहे डेक्करवर, तिकडे तुम्हाला नाही गेली का मॅडम? नाही मॅडम, आमचा डेक्करला इव्हेंट होतो ना, तिकडे आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, सगळ्या प्रॉपर्टीज तिकडे एक्झिबिशन होणार होतं। एक्झिबिशन? हो, तुम्हाला प्रत्येक प्रॉपर्टीची। अच्छा बर। ओके, बावधानला कोणती तुम्ही ग्लोरिया ग्रँड पाहिजे का मॅडम? बावधानला कोणती साईट पाहिजे तुम्ही? ग्लोरिया ग्रँड का? बावधानला तुम्ही कोणती साईट पाहिली मॅडम? नाव समजेल तुम्हाला। हो अच्छा अच्छा, ठीक आहे मॅडम, धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल। थँक्यू।